मीटिंग्स, टार्गेट्स, टेन्शन्स, कामाचे प्रेशर, सतत मोबाईल कानाला असं रुटीन रोजच. रविवार तसा निवांत, आरामाचा दिवस. आळसावून बसलो होतो, काहीच करायची इच्छा होत नव्हती. सवयीने मोबाईल कानाला लावला आणि स्क्रीनवर मेसेज आला, लो बॅटरी. चार्जिंगला लावण्यासाठी ताडकन उठलो, पण लाईट नव्हते आणि पॉवर बँक सुद्धा चार्ज नव्हती. अरे बापरे, काय करावं हेच सुचेना. मोबाईल बंद त्यामुळे जाम वैतागलो, रेसलेस झालो. दोन तीनदा फॅनकडे बघितलं आणि लाईट आले का चेक केलं. चक्रा मारून मारून तर कंटाळलो आणि शेवटी नाईलाज म्हणून खाली बसलो. माझी अस्वस्थता पाहून माझे वडील म्हणाले, चिडणार नसशील तर एक विचारू. नाही चिडणार बाबा, विचारा ना, मी हसत उत्तर दिलं. मगापासून पाहतोय मोबाईल बंद आणि चार्जिंग करता येत नाही, म्हणून खूप डिस्टर्ब दिसतोयस. मोबाईलच्या चार्जिंगची एवढी काळजी, त्याला इतकं जपतोस, मग दिवसभर वागणं बोलणं सगळ्या जबाबदाऱ्या यासाठी सदा सर्व काळ काम करणाऱ्या आपल्या मनाचा कधी विचार केलायस का, त्या मनाच्या चार्जिंगचं काय. 75 पावसाळे पाहिलेले माझे वडील बोलत होते, मनाचं चार्जिंग हे काय नवीनच बाबा. नवीन नाही, तसं जुनंच आहे. चार्जिंग अपडेट हे आजचे तुमचे परवलीचे शब्द. प्रत्येक जण कपडे, राहणीमान, ऍप्स न चुकता अपडेट करत असतो, परंतु रोजच्या जगण्याच्या धांदलीत या सगळ्यांत दुर्लक्ष होतं ते म्हणजे आपल्या मनाकडे. भारी इंटरेस्टिंग बोलता हा बाबा. मी सहजपणे वडिलांच्या शेजारी बसलो. लहान असताना मला बाबांची खूप सवय होती, सतत सोबत असायचो, त्यांची अगदी कॉपी करायचो. जसा जसा मोठा होत गेलो तसं आमच्या दोघात नकळत अंतर पडत गेलं. संवाद बंद झाला नाही, पण कमी मात्र नक्कीच झाला. माझं धावपळीचं आयुष्य, टेन्शन यामुळे बाबा माझा मूड बघूनच बोलत असत. आणि आज खूप दिवसानंतर, खरं तर वर्षानंतर, आम्ही असे शेजारी बसलो होतो. बाबा जरा इमोशनल झालेत हे त्यांच्या भरल्या डोळ्यातून मला समजलं. मीच त्यांची पाठ ठोपटली. त्यावेळे ना मलाही भरून आलं होतं. आईची खूप आठवण आली. किती साधी गोष्ट मी इतक्या वर्षात केली कशी नाही. बाबांच्या सोबत पुढचा तासभर गप्पा मारल्या आणि एकदम फ्रेश मस्त वाटलं. मनाचं चार्जिंग सुरू झालं बघ, तासाभरात मोबाईलची आठवण तरी झाली का. लाईट तर केव्हाच आलेत. आज खूप खूप वर्षानंतर तुझ्याशी बोलल्यामुळे ना मी पण फुल चार्ज झालोय दोस्ता. दोस्ता? बाबा मला लहान असताना हाक मारायचे. आज खूप खूप वर्षांनी बाबांच्या तोंडून ते ऐकलं. बाबा आपल्या खोलीत गेले. मला तर खरंच फार भारी वाटत होत. क्लासवरून नुकताच आलेला मुलगा म्हणाला, बाबा चेस खेळायचा का. नको, तू हारलास तर मला बरं वाटणार नाही. चॅलेंज बाबा, हारणार तर तुम्हीच, तेव्हा नो टेन्शन. बुद्धिबळाचा डाव चांगलाच रंगला आणि चक्क मी जिंकलो. मुलांनी जरा स्पोर्टिंग लिस्ट घेतलं आणि मित्रांना बोलावलंय म्हणून तो खेळायला बाहेर निघून गेला. आता काय करायचं. अचानक मनात आलं, घर आवरूया. बायको आश्चर्याच्या सुखद धक्क्यात. मला थांबायला सांगून ती घराबाहेर गेली आणि लगेच परत सुद्धा आली. कसं शक्य आहे, आज काय सूर्य पूर्वेलाच उगवलाय ना का पश्चिमेकडे. बायकोचा टोमणा. दोघही आम्ही मनापासून हसलो. अत्यंत उत्साहाने कामालाही लागलो. सगळ्यात आधी कपाट आवरायला घेतलं. बॅग मध्ये भरून ठेवलेली. वेगवेगळी कागदपत्र चेक करताना शाळेत कॉलेजमध्ये असतानाच्या डायऱ्या वह्या सापडल्या. त्यातले जुने हिशोब, जपून ठेवलेली पेपरची कात्रणं, हे सगळं पाहताना जुन्या आठवणी जाग्या झाल्या. खूप वर्षापूर्वी लिहून ठेवलेल्या कविता वाचतानाही गंमत वाटली. विसरल्या गेलेल्या कॉलेजमधल्या काही खास व्यक्ती आठवल्या. आठवणीचा पेटारच उघडला होता. जुने फोटो अल्बम सापडले आणि मग काय. आजूबाजूला पसारा तसाच पडलेला आणि लहान मूल जसं खेळताना पसाऱ्यात बसून एखाद्या खेळण्यात हरवून जात ना, अगदी तसंच झालं माझं फोटो बघण्यात. मनाने त्या काळात पोचलो सुद्धा. जुन्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. लहानपणचे फोटो बघताना खूप मज्जा आली. स्वतःचं तरुण रूप पाहताना तर मी हुरळून गेलो. चटकन आरशात पाहिलं. अरे वा, फारसा काही फरक पडला नाहीये. अल्बम पाहताना काही ठिकाणी नजर थांबली, स्थिरावली. तिथे हयात नसलेल्या आप्तांचे हसरे फोटो होते. बराच वेळ पाहत राहिलो. मन गलबलून आलं. खोल खोल कप्प्यात दडलेल्या सगळ्या आठवणी झरकन समोर आल्या. डोळ्यातले थेंब फोटोवर कधी पडलं ते समजले पण नाहीत. नंतरचे फोटो पाहताच आले नाही खरं तर. काही वेळ डोळे मिटून शांत बसलो होतो. मनात विचार आलं, कसं असतं ना आपलं मन. अचानक आनंदून जातं, क्षणात गहिवरतं, हळवं होतं. एका आयुष्यात किती आठवणी जमा होत असतात, नाही खरं तर त्याची गिनतीच नाही. आठवणींचे वेगवेगळे फोल्डर्स सेव्ह होतात. ते कधी ओपन होतात, कधी क्लोज असतात, पण डिलीट मात्र करता येत नाहीत. या विचारात असताना पाठीवर थोपटत बायकोनी कॉफीचा मग हातात दिला. माझी अवस्था बरोबर तिच्या लक्षात आली होती. अरे वा, आज एकदम रेट्रो मूड मध्ये. रोज न चुकता मोबाईलच करतो तसं आज मनाचं चार्जिंग सुरू केलंय. समोर पडलेले फोटो अल्बम पाहून ती म्हणाली, अरे वा, चला तर मग आपण दोघेही लग्नाचे फोटो पाहू. मग जोडीने आम्ही लग्नाचे फोटो पाहू लागलो. त्यावेळेला घडलेल्या गमती जमती रुसवे फुगवे अगदी सगळं आठवलं आणि लग्न पुन्हा एन्जॉय केलं. आज खूप दिवसांनी तुला फ्रेश पाहिलं रे. अगदी खेळकर स्वच्छंदी पूर्वी असायचा तसाच. रागू नकोस, पण काम स्टेटस रिस्पॉन्सिबिलिटी वाढल्या ना तसा तू हरवत गेलास, त्यातच गुरफटलास. एवढा की आमच्याकडे बघायला तुला वेळच उरला नाही. खूप मोठा झालास पण आमच्यापासून मात्र लांब गेलास. उगीच वाद नको म्हणून मी आजवर बोलले नाही, पण आज ना पूर्वीचा तू वाटलास म्हणून खरं तर हे बोलण्याचं धाडस केलं. डोळ्यात आलेलं पाणी पुसत बायको कुशीत शिरली. काही वेळ विलक्षण शांततेत गेले. दोघांचा मौनातून संवादच जणू चालू होता. थँक यू सो मच. इतर वेळी असं बोलल्यावर मी चिडलो असतो, पण आज नाही बर का. आजचा दिवस मस्त आहे. करिअर स्टेटस अम्बिशन अगदी सगळं सांभाळताना स्वतःसाठी जगणं विसरलो तो बघ. मन मारत राहतो आपण, ज्याची इतकी सवय होते की आपली नेमकी आवड काय आहे हेच मी विसरलो होतो. रुटीन सोडून आज खूप दिवसांनी काहीतरी वेगळं केलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कशात तरी हरकून गेलो आणि आज इतकं हलकं वाटतंय ना. मग मोबाईल ऑन करू की नको, कारण कायम मोबाईलवर असणारा तू सकाळपासून एकदाही त्याला हात लावला नाहीयेस. खरंच आजचा दिवस काय मस्त आहे नाही. चल आज तुला मी किचन मध्ये सुद्धा मदत करतो. आता मात्र मला जोराचा ठसका लागणार आहे बर का. मन जरा जास्तच रिचार्ज झालंय वाटत, बायकोने चिमटा काढला आणि दिवस आनंदात गेला. धन्यवाद.